आणि सज्जन माणसाचं नुकसान भरून देईल, होय की नाही? मग सोन्या नावाच्या सज्जन माणसाला मोन्या नावाच्या महाबिलंदर माणसानं फसवल्यावर तिथल्या राजानं काय युक्ती केली, ऐकूया ना या गोष्टीत.
सोन्या आणि मोन्या नावाचे दोन मित्र होते. सोन्या अतिशय सज्जन आणि सालस माणूस होता. दिवसभर कष्ट करून तो पोटापुरत मिळवायचा आणि त्यातूनच दोन पैसे शिल्लक टाकायचा. पण मोन्या महालब्बाड माणूस, खोटं बोलण्यात तर एक नंबर, कामधंदा काही करायचा नाही. लोकांना फसवून याची टोपी त्याला, त्याची टोपी याला असले उद्योग करून पैसे कमवायचा. त्या दोघांची मैत्री कशी काय जमली ती कोणास ठाऊक, आणि जमली ती जमली पण टिकली कशी होती हे आणखीन एक आश्चर्यच होत. दिवसातून 10 वेळा सोन्याच्या मनात यायचं, मैत्री करूच नाही मोन्याशी. तो एकसारखा लोकांना फसवतो, खोटं बोलतो. पण मग सोन्या विचार करी, जाऊ दे, त्याचं त्याच्यापाशी, देव त्याला नक्कीच शिक्षा करेल. एकदा काय झालं, मोन्या सगळ्यांकडून पैसे मागून मागून थकला. आता त्याला कोणी उधार देईना, राहता राहिला सोन्या. दोस्ताला गंडवायचं खरं तर त्याच्या जीवावर आलं होतं, पण शेवटी तो लबाडच होता. गेला सरळ सोन्याकडे. सोन्या सोन्या, माझं एक काम करशील? हो, करण्यासारखं असेल तर जरूर करीन, सोन्या म्हणाला. करण्यासारखं आहे म्हणून तर सांगतोय, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, पण माझ्याकडे तर पैसे नाहीत, तू देतोस उसने? बापरे, सोन्याच्या पोटात गोळा उभा राहिला. किती हवेत? फार नाही रे, फक्त 5,000, मोन्या म्हणाला. कसंही करून देच रे, नाहीतर माझ्या मुलीचं लग्न अडून बसेल. मी 6 महिन्यात तुझे पैसे परत करीन, अगदी नक्की. बघ, 6 महिन्याचा वायदा देतोयस म्हणून देतो पैसे. मला 6 महिन्यानंतर घर बांधण्यासाठी पैसे हवेत, सोन्या म्हणाला. अगदी 100%, मोन्या म्हणाला. पण एक काम कर, पैसे मला इथे देऊ नकोस. हे गाव महाविचित्र आहे, मी पैसे उधार घेतले हे सगळ्या गावाला चटकन कळेल. आपण असं करू, बाहेर जंगलात जाऊ, म्हणजे तिकडे कुणी पाहणार नाही. भोळा सोन्या फसला. मोन्याचा कावा त्याच्या लक्षात आला नाही. 5,000 रुपये घेऊन दोघं जंगलात गेले. तिथे मोन्यानं पैसे घेतले, आपल्या मुलीचं लग्न त्यानं धुमधडाक्यात केलं. लोकांना वाटलं, मोन्या लबाड खरा, पण मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवून ठेवले हो. सोन्याही हो हो म्हणायचा, कारण मोन्यानी त्याला सांगून ठेवलं होतं, मी पैसे कर्जाव घेऊन लग्न केलंय हे कुणालाही कळता कामा नये. असे 6 महिने उलटले. सोन्याला वाटलं, मोन्या आता पैसे देईल मग देईल. पण छे, 6 ते 8 महिने झाले, वर्ष उलटलं तरी मोन्या आपला गप्पच. शेवटी सोन्याला काही राहवलं नाही, तो स्वतःच गेला मोन्याकडे. मोन्या, आज माझे पैसे परत कर. पैसे? कसले पैसे? मोन्यानं उर्मटपणाने विचारलं. अरे असं काय करतोस, मुलीच्या लग्नाला घेतले होतेस ते, मला आता घर बांधायचंय, आता हवेत मला माझे पैसे. मोन्यानं त्याला धक्के मारून बाहेर काढलं. लब्बाड कुठला, मी पैसे घेतले त्याला पुरावा काय, कोणी साक्षीदार आहे का? चल निघ इथून. सोन्या उदास मनानं घरी आला. 5,000 रुपये बुडाल्याचं दुःख तर त्याला होतच, पण मित्रानं फसवल्याचं दुःख त्याला जास्त झालं होतं. तो राजाकडे गेला. राजाला त्यानं सगळी हकीकत सांगितली. राजाच्या लक्षात आलं की हा खरं बोलतोय, ह्याचा मित्र मोन्यानं याला फसवलंय. पण नुसतं लक्षात येऊन उपयोग नव्हता, मोन्यानं फसवलं याचा पुरावा हवा होता. दुसऱ्या दिवशी राजानं दोघांना दरबारात बोलवलं. सोन्या, तू याला पैसे कुठे दिलेस? राजानं विचारलं. जंगलात महाराज. कुठल्या झाडाखाली? पिंपळाच्या. ठीक आहे, मग त्या पिंपळाच्या झाडाला घेऊन ये साक्षीसाठी, जा, राजानं आज्ञा केली. पण महाराज, झाड कसं येईल? माझी आज्ञा त्याला सांग, नक्की येईल. सोन्या बिचारा खालच्या मानेनं जंगलात गेला. इकडे राजा त्याची वाट पाहायला लागला. इतका मूर्ख माणूस मी कधी पाहिला नव्हता, जा म्हटल्यावर गेला, राजा आपला स्वतःशीच म्हणाला. महाराज, हा सोन्या खरोखरच मूर्ख आहे, मोन्या म्हणाला. पैसे देण्याची काय जागा शोधून काढलीये, राजा म्हणाला. पिंपळाचं झाड येणार नाही हे कुणी मूर्खसुद्धा सांगू शकेल, त्यांना अर्ध्या तासात परत यायला हवं. शक्यच नाही महाराज, अर्धा तास आधी तिथे पोचायलाच लागेल, मोन्या म्हणाला. तासाभरानं सोन्या परत आला. महाराज, पिंपळाच्या झाडाला मी तुमची आज्ञा सांगितली पण ते तसुभरही हल्लं नाही. राजा म्हणाला, सोन्या, तू गेल्यावर पिंपळाचं झाड इथे आलं होतं, त्यांनी साक्षही दिली. मोन्या, खरं सांग, तिथे पोचायला अर्धा तास लागेल हे तुला कसं कळलं?
महाराज, मी
मोन्या अडखळत म्हणाला. आपली चोरी पकडली गेली हे त्याच्या लक्षात आलं. त्याने गुन्हा कबूल केला. सोन्याचे सगळे 5,000 रुपये त्यांनी परत केले आणि वर दंड म्हणून 1,000 रुपयेही दिले. अशा तऱ्हेनं त्या बुद्धिमान राजानं आपल्या सोन्याला न्याय मिळवून दिला.